चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस थकबाकी बाबत शेतकऱ्यांची निदर्शने। शेतकऱ्यांनी ऊस थकबाकीवरून सोमवारी साखर कारखान्यावर जोरदार निदर्शने केली। उसाचे पैसे लवकरात लवकर भागवले जावेत अशी मागणी केली। शेतकऱ्यांचे नेतृत्व साखर कारखान्याचे माजी संचालक जयपाल चढूनी, रामकुमार बहावी, माजी संचालक सतबीर सिंग यांनी केले। त्यांनी सांगितले की साखर कारखान्याने 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांना पैसे भागवलेले नाहीत, ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत। त्यांनी याबरोबरच पुढचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी केली। त्यांनी कारखाना खराब झाल्यामुळे बाहेर पाठवण्यात येणाऱ्या ऊसाचे भाडे शेतकऱ्यांना 100% ऊस मिळणे निश्चित केले जावे। कारखान्याच्या 14 दिवसांच्या आत पैसे भागवण्याचा नियम आहे आणि त्यानुसार पैसे भागवावेत आणि जर उशीर झाला तर व्याज दिले जावे असे सांगितले। जोपर्यंत 2019 आणि 2020 हंगामाचे पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत पुढच्या ऊसाचा सर्वे केला जाऊ नये आणि जर कारखाना शेतकऱ्यांबरोबर करार करेल तर त्यासाठी कारखान्यानेही करार करावा। शेतकऱ्यांनी सांगितले की 1 एप्रिल नंतर ओव्हरलोडिंगची पावती वैध मानली जावी, कारण यावेळी गहू पिकाचा हंगाम सुरू होता आणि मजुरांची कमी होती। या दरम्यान मस्तराम खरिंडवा, धर्मपाल, पूर्व डायरेक्टर रवींद्र, गुरजेट सिंग खरिंडवा, नवाब सिंग दुधला, ताराचंद चढूनी व राजकुमार खरिंडवा आदी उपस्थित होते।